chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित लवकरात लवकर मिळावे, प्रल्हाद इंगोले। गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अजूनही नांदेड मधील साखर कारखान्यांकडून देय आहेत, त्यामुळे पुढची पेरणी करण्यापूर्वी ही प्रलंबित असणारी ऊसाची रक्कम ऊस शेतकऱ्यांना मिळावी ती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी प्रशासनाला दिला। ऊस नियंत्रण कायद्यानुसार ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना FRP अदा करावी असा नियम आहे, पण तरीही अनेक कारखान्यांकडून ही FRP थकित आहे असे इंगोलियनचे म्हणणे आहे। भाऊराव चव्हाण, पूर्णा, टोकाईसह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची FRP रक्कम थकवली आहे। पेरणीचे दिवस असतानाही जवळ पैसे नसल्याने ऊस शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत। त्यातच शेतीमालाचे दर खूपच घटल्यामुळे शेतकरी विवंचनेत आहेत। हळदीचे दरही पडल्यामुळे हळद 5 ते 6 हजार क्विंटल पर्यंत खाली आहे। दुष्काळात 13वा महिना या उक्तीप्रमाणे आधीच अडचणीत असलेले शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत। यामुळे शेतकऱ्यांची थकीत FRP लवकरात लवकर मिळावी असा आग्रह इंगोले यांनी धरलेला आहे। प्रशासनाने सर्व कारखान्यांना या येणाऱ्या आठवड्यात 10 जून पर्यंत थकबाकी शेतकऱ्यांना द्यावी असे सांगितले आहे। कारखान्यांनी ऊसाची रक्कम वेळेवर द्यावी यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। यात अनेक कारखान्यांना थकीत FRP द्यावी लागली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याकडे असलेली थकीत FRP देण्याची सुरुवात करून पेरणी अगोदर शेतकऱ्यांना आधार द्यावा असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे।